सोशल मीडिया दोनों साइड से अच्छे भी और बुरे भी. अच्छा साइड उनको मिलता है जिनको कुछ अच्छा काम करना होता है. आणि असंच काम केले आपल्या नांदेडमधल्या एका व्हॉट्सअपच्या ग्रुपने, ज्यातले एक मेंबर श्रीराम तेलंग आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी कशा पद्धतीने हे काम पुढे केलंय त्यांच्याशी आज आपण बोलूयात.
सगळ्यात आधी तर तुम्ही या ज्या सगळ्या लोकांना मदत केली आहे त्यांचं रिॲक्शन कसं होतं जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलात?
मॅडम, आम्ही आता लॉकडाऊनमुळे आम्हाला कुठे सध्या वैयक्तिक स्वतः त्यांच्यापर्यंत जाऊन फिरणार नाही, पण आम्ही एक अशी कल्पना राबवली की समोरच्या व्यक्तींना आम्ही फोन लावायचा, त्यांचा नंबर मागवला, अशा लोकांची यादी मागवली, त्यांना परस्पर आम्ही स्वतः आणि त्यांना सांगितलं की नजीकच्या चांगल्या स्टोअर मध्ये जा, तुम्ही तिथे सामान खरेदी करा आणि त्या दुकानदाराशी आमचा कॉन्टॅक्ट करून द्या. आम्ही त्या दुकानदारांना सगळी यादी दाखवली, पाठवली व्हॉट्सअप वरती आणि ते देत राहिले आणि आम्ही त्यांना ऑनलाईन पेमेंट करत राहिलो. म्हणजे एक बोललो आणि सगळ्या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करून एक त्यांना पण मदत मिळून दिली.
येस, एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही सगळे व्यवहार ऑनलाईन केलेत आणि ऑन ग्राउंड जाण्याची गरज तुम्हाला नाही पडली.
नाही नाही नाही, आणि सगळं काम आम्ही एका 10 बाय 10 घरात बसून पोलीस बसून सगळे काम आम्ही पार पाडले. त्यासोबतच आमच्या साठीला वैद्यनाथ तगडे म्हणून आहेत, त्यांची पण संपूर्ण साथ मिळाली आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यातले काही दानशूर लोक आहेत त्यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. मॅडम,
थोडी देर के बाद लौट कर आती हूँ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.